आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आसाममध्ये 23,500 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि पायाभरणी। कोलकाता इथंही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत झालेली नजरकैद सरकारकडून रद्द। आणि FIH महिला हॉकी विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात आज भारताचा मुकाबला इंग्लंडशी होणार। आसामच्या युवकांना स्टार्टअपसाठी सहाय्य आणि प्रोत्साहन द्यायला केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज आसाममध्ये सिलचर जिल्ह्यातल्या 23,500 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास कामांची दूरस्थ पद्धतीनं पायाभरणी केल्यावर बोलत होते। यामध्ये सिलचरमधील उड्डाणपूल, पाथरकंडी कृषी महाविद्यालयाचा समावेश आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पहिला हप्ता आपण काल आसाममध्ये वितरित केला असं मोदी यांनी सांगितलं। रालोआ सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी केला।
आजादी के बाद भी दशकों तक कांग्रेस की सरकारें रही, लेकिन बराक घाटी के विकास के लिए कुछ खास नहीं हुआ। बीजेपी की डबल इंजन सरकार इस स्थिति को बदल रही है। हम बराक घाटी को फिर से व्यापार कारोबार का बड़ा हब बनाने के लिए निरंतर काम कर रहे हैं। इस दिशा में एक बहुत बड़ा कदम उठाया जा रहा। आज करीब 24,000 करोड़ रुपए के शिलांग सिलचर हाई स्पीड कॉरिडोर का भूमि पूजन हुआ है।
इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या तमिळनाडूमधल्या महेंद्रगिरी इथल्या इस्रो प्रॉपल्शन केंद्र परिसरात 22 टन थ्रस्टच्या CE-20 क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी करण्यात आली। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी याबद्दल इस्रोचं अभिनंदन केलं आहे। या चाचणीमुळे देशाची प्रगत क्रायोजेनिक प्रणोदन क्षमता अधिक मजबूत झाली असून LVM-3 कार्यक्रमाची विश्वासार्हता उंचावली आहे असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे। लोकायन 26 मोहिमेअंतर्गत सुमारे 22,000 सागरी महिलांच्या प्रवासावर निघालेलं भारतीय नौदलाचं जहाज INS सुदर्शिनी माल्टा देशातल्या वालेट्टा बंदरावर पोहोचलंय। जहाजाच्या कमांडिंग अधिकाऱ्यांनी माल्टा इथल्या भारतीय उच्चायुक्त रचिता भंडारी यांची भेट घेतली आणि उभय देशातले द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यामधील भारतीय नौदलाची भूमिका अधोरेखित केली। PM लॅपटॉप योजना या नावानं लॅपटॉप वितरण किंवा 25,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य विद्यार्थ्यांना दिलं जात असल्याच्या कथित योजनेचं आज केंद्र सरकारनं खंडन केलं आहे। याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेला YouTube व्हिडिओ बनावट असून अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचं पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागानं स्पष्ट केलं आहे। कोणत्याही प्रकारच्या योजनांची तथ्यता पडताळण्यासाठी नागरिकांनी myscheme.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन पत्र सूचना कार्यालयानं केलं आहे। स्वयंपाकाच्या गॅसची काळ्या बाजारातली विक्री केल्याप्रकरणी काल लखनौमध्ये 6 जणांना अटक करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशच्या अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यातल्या 1483 ठिकाणी धाडी टाकल्या असून राज्यात कुठेही गॅस सिलेंडरचा तुटवडा नसल्याचं म्हटलं आहे। या 6ही आरोपींविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। याशिवाय वितरकांसह 20 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे। दरम्यान गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वचनबद्ध असल्याचं भारत पेट्रोलियमनं म्हटलं आहे। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत झालेली नजरकैद सरकारनं तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे। गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। लडाखमध्ये शांतता स्थैर्य आणि परस्पर विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून या उद्दिष्टपूर्तीसाठी नजरकैद रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं गृहमंत्रालयानं दिलेल्या यासंबंधीच्या निवेदनात म्हटलं आहे। लडाखमध्ये आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षा उपाययोजना पुरवणार असल्याचा पुनरुच्चारही मंत्रालयानं आपल्या निवेदनात केला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी होणाऱ्या पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात आज भारताचा मुकाबला इंग्लंडशी होणार आहे। हैदराबाद इथल्या बालयोगी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल। या स्पर्धेत हे दोन्ही संघ आतापर्यंत विजयी ठरले आहेत। मनीषा चौहाननं केलेल्या गोलच्या सहाय्यानं भारतानं इटलीला 1-0 असं हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे। भारताचा महिला संघ सलग तिसऱ्यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे। BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी यंदा मंडळाचे माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी, माजी कर्णधार राहुल द्रविड आणि माजी महिला कर्णधार मिताली राज यांची निवड झाली आहे. दिल्लीमध्ये उद्या होणाऱ्या नमन पुरस्कार 2026 या कार्यक्रमात हे जीवनगौरव पुरस्कार दिले जाणार आहेत. आयसीसी चषक जिंकणाऱ्या पाचही भारतीय संघांना यावेळी गौरवलं जाणार आहे. कोकण, गोवा, केरळ आणि माहे इथं आज दिवसभर उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशात आज दिवसभर तीव्र उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता असून झारखंड आणि ओदिशातही दिवसभर वातावरण उष्ण राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. गुजरात, पश्चिम हिमालयीन क्षेत्र आणि देशाच्या पूर्व भागात तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ झाली आहे. दरम्यान अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात आज मुसळधार पावसाची शक्यता विभागानं व्यक्त केली आहे, तर राजस्थान, उत्तराखंड, विदर्भ, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडच्या राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानी ड्रोननं काल रात्री आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात प्रवेश केल्यानंतर आज सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरमध्ये मोठी शोधमोहीम राबवली. रामनगर परिसरातल्या कंद्राल, अबताल आणि बहादूरपूर या गावात देखरेख ठेवण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसात तिथं 20 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त झाल्यानंतर काही संशयित तस्करांना ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत आहे. महाराष्ट्राच्या अकोला जिल्हा पोलीस दलानं विकसित केलेल्या तिनेत्र प्रकल्पाची प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शासन, सार्वजनिक प्रशासन आणि नागरी नवकल्पना या क्षेत्रातला हा सर्वोच्च स्वतंत्र सन्मान समजला जातो. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या प्रकल्पाचं नेतृत्व केलं. हा प्रकल्प एआय आधारित प्रिव्हेंटिव्ह पोलिसिंग मॉडेल म्हणून देशात लक्षवेधी ठरला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबईतल्या भारतीय वाणिज्य दूतावासानं भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांचा भारतीय व्हिसा आणि ई व्हिसाची मुदत वाढवण्याची घोषणा केली आहे. तसंच वाढीव निवासाचं अतिरिक्त शुल्कही माफ केलं आहे. 28 फेब्रुवारीनंतर संपणाऱ्या किंवा या कालावधीत कालबाह्य झालेल्या सर्व प्रकारच्या व्हिसांची मुदत 1 महिन्यापर्यंत वाढवण्यात येत आहे. या मुदतीची तारीख व्यक्तीसापेक्ष असेल असं दूतावासानं आपल्या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परतीसाठीचे परवानेही मोफत दिले जात असून त्यासाठी स्वतंत्र अर्ज न करणं हे स्थलांतर कायद्याचं उल्लंघन मानलं जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. बांगलादेशाच्या तेल जहाजांना होर्मुझच्या समुद्रतीनुतून जायला परवानगी दिल्याचं इराणनं म्हटलं आहे. इराणचे बांगलादेशचे राजदूत जलील रहिमी यांनी काल ही माहिती दिली. बांगलादेशचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांच्या विनंतीवरून ही परवानगी देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इराकची राजधानी बगदादमधल्या अमेरिकन दूतावासांवर काल इराणच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. इराणचं एक लढाऊ विमान इराकमध्ये पाडण्यात आल्यानंतर हा हल्ला झाला. या हल्ल्याबाबत अद्याप अमेरिकेनं कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया नोंदवली नाही. एका आत्मघाती ड्रोनच्या सहाय्यानं बगदादमधल्या अमेरिकन दूतावासाची रडार प्रणाली उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा इराणच्या सरकारी माध्यमानं केला आहे. दरम्यान अमेरिकेच्या लढाऊ विमानांमध्ये हवेत इंधन भरणारं KC-135 हे विमान काल इराकच्या मैत्रीपूर्ण हवाई मार्गात कोसळलं. या घटनेत विमानातल्या 6 जणांचा मृत्यू झाला असून या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचे 13 सैनिक ठार झाले आहेत. अमेरिकी लष्करानं या घटनेची चौकशी सुरू केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आसाममध्ये 23,500 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि पायाभरणी. कोलकाता इथंही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत झालेली नजरकैद सरकारकडून रद्द. आणि FIH महिला हॉकी विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात आज भारताचा मुकाबला इंग्लंडशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.